पहिले शमुएल अध्याय 7, मग किर्यात यारीमाची माणसे आली आणि त्यांनी परमेश्वराचा कोश नेला आणि तो टेकडीवर अमीनादाबाच्या घरात आणून ठेवला. त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला परमेश्वराचा कोश राखायला पवित्र केले. कोश किर्यात यारीमात येऊन राहिला. त्या दिवसापासून बहुत काळ लोटला, म्हणजे 20 वर्ष झाली. इस्रायलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली. शमुएल इस्रायलाच्या सर्व घराण्याशी बोलला. तो म्हणाला, जर तुम्ही आपल्या सर्व मनाने परमेश्वराकडे परत वळता तर आपणापासून परके देव आणि अष्टारोथ दूर करा. तुम्ही आपली मने परमेश्वराकडे लावा आणि केवळ त्याचीच सेवा करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ठ्यांच्या हातून सोडविल. मग इस्रायली लोकांनी बाल व अष्टारोथ काढून टाकले आणि केवळ परमेश्वराचीच आराधना करू लागले. आणि शमुएल म्हणाला, सर्व इस्रायलास मिस्पा येथे एकवट करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वरास विनंती करीन. मग ते मिस्पात जमले आणि त्यांनी पाणी काढून परमेश्वराच्या समोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास केला आणि म्हटले, आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले आहे. तेव्हा शमुएलाने तेथे इस्रायली लोकांचे वादविवाद मिटवले आणि लोकांचे मार्गदर्शन केले. आता इस्रायली लोक मिस्पात जमले आहेत असे पलिष्ठ्यांनी ऐकले. तेव्हा पलिष्ठ्यांचे अधिकारी इस्रायलावर चढाई करून आले. इस्रायल लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते पलिष्ठ्यांना घाबरले. नंतर इस्रायली लोक शमुएलाला म्हणाले, आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिष्ठ्यांच्या हातून सोडवावे म्हणून त्याकडे आम्हासाठी धावा करण्याचे थांबवू नका. मग शमुएलाने एक दूध पिणारे कोकरू घेऊन त्याचे संपूर्ण होमार्पण परमेश्वरास केले आणि शमुएलाने इस्रायलासाठी परमेश्वराचा धावा केला आणि तेव्हा परमेश्वराने त्यास उत्तर दिले. आणि शमुएल होमार्पण अर्पण करीत होता तेव्हा पलिष्ठी इस्रायलाशी लढायला जवळ आले. परंतु त्या दिवशी परमेश्वराने पलिष्ठ्यांविरुद्ध मोठ्या आवाजात गडगडाट करून त्यास घाबरे केले व गोंधळात टाकले आणि इस्रायलापुढे त्यांचा पराभव झाला. तेव्हा इस्रायलाची माणसे मिस्पातून निघून पलिष्ठ्यांच्या पाठीस लागली आणि बेथ कारापर्यंत त्यांना मारीत नेले. मग शमुएलाने एक दगड घेतला आणि मिस्पा व शेन यांच्या दरम्यान तो उभा राहिला आणि त्यास एबनेजर असे नाव देऊन म्हटले, येथपर्यंत परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. असे पलिष्ठी पराभूत झाले आणि इस्रायलाच्या सीमेत आणखी आले नाहीत. शमुएलाच्या सर्व दिवसात परमेश्वराचा हात पलिष्ठ्यांच्या विरुद्ध होता आणि एक्रोनापासून गथपर्यंत जी नगरे पलिष्ठ्यांनी इस्रायलापासून घेतली होती ती इस्रायलास परत मिळाली आणि त्यांचा प्रदेश इस्रायलाने पलिष्ठ्यांच्या हातातून परत घेतला. त्यानंतर इस्रायल व अमोरी यांच्यामध्ये शांतता होती. शमुएलाने आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात इस्रायलाचा न्याय केला. तो प्रत्येक वर्षी बेथेलास, गिलगालास व मिस्पात अनुक्रमाने जाई आणि त्या सर्व ठिकाणी इस्रायलाचा न्याय करी आणि रामा येथे तो परत माघारी येत असे, कारण तेथे त्याचे घर होते आणि तेथे सुद्धा त्याने इस्रायलाचे वादविवाद मिटवण्याचे काम केले. तेथे त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पायला वेदी बांधली.